नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हा इस्पितळांत येत्या कांय दिसांत दोतोर आणि नर्सींची भरती करतले असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज सांगला. गंभीर दुयेंसां आशिल्ले दुयेंतींक खासा काळजीची गरज आसता. राज्यातल्या दरेका हॉस्पिटलांत अशी सुविधा दिवपाक यत्न सुरू आशिल्ल्याचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्तान आयोजित पर्पल प्रगती सेमिनाराचे उक्तावण येरादारी मंत्री माविन गुदिनो हांच्या हस्तुकी आयज जाले. आनी बोरी हांगा आयज स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयांत संवसारीक मानसीक भलायकी दिसाची कार्यावळ जाली. पुराय खबरो. मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हा इस्पितळांत सध्या कर्मचारी उणे आशिल्ल्यान येत्या कांय दिसांत ह्या हॉस्पिटलांत दोतोर आणि नर्सींची भरती करतले. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज ही माहिती दिली. आयज मडगांवां संवसारीक मानसीक भलायकी दिसा निमतान घडोवन हाडिल्ल्या एका कार्यावळी खातीर राणे हांणी दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलाक भेट दिली. सध्या भलायकी खात्यान 100 नव्यो नर्सी भरती केल्यात. तातूंतले 50 नर्सी मडगांवां हॉस्पिटला खातीर धाडटले. दोतोर आणि हेर कर्मचारी भरती करपा खातीर सध्या मुलाखती घेवप चालू आसा. ही प्रक्रिया पुराय जाल्या उपरांत तातूंतल्या दोतोरांची नेमणूक मडगांवां करतले आणि गरज पडल्यार कंत्राटी पद्दती ह्या हॉस्पिटलांत डॉक्टर नेमतले अशी माहिती तांणी दिली. ते आदी राज्य टेलेमानस गोवा आणि भलायकी खाते हांचे जोड पालवान दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलांत आयज संवसारीक मानसीक भलायकी दिसाची कार्यावळ जाली. त्या कार्यावळीचे उक्तावण श्री राणे हांणी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टेलेमानस ही संकल्पना फुडें हाडिल्ली. हे सेवे खातीर जायत्या तरणाट्यांच्यो समस्या उण्यो जाल्यात. ही सेवा 24 वरां चालू असून फाटल्या 2 वर्सांत गोंयांत सुमार 2 लाख लोकांनी हे सेवेचो फायदो घेतला असे त्यांनी मुखार सांगले. यावेळार टेलेमानस या उपक्रमा खाला घेतिल्ल्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या जैतिवंतांक इनामां वाटली. टेलेमानस डॉक्टर आणि सल्लागारांचो यावेळार भोवमान झाला. दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजन बोरकार हांणी सगळ्यांचे उपकार मानले. गंभीर दुयेंसां आशिल्ले दुयेंती तशेंच तांच्या कुटुंबियांक उपचारा वांगडाच हेर तशेंच खासा काळजीची गरज आसता. राज्यातल्या दरेका हॉस्पिटलांत अशी सुविधा दिवपाक यत्न सुरू आशिल्ल्याचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. आयज शुक्रारा गोमेकोतल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकांत पॅलेटिव्ह केअर सेवेच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. या वेळार डॉक्टर युरी डायस अंबोरकार, पुजा सिंग, डॉक्टर कार्ल जेम्स आणि हेर विभाग मुखेली हाजीर आशिल्ले. पॅलेटिव्ह केअर धोरण तयार करून ती सेवा सुरू करपी गोंय हे देशातले पहिले राज्य. घरातल्या दुयेंत आणि जाणट्या मनशांक असे सेवेची गरज असता. माझ्या घरातूय असे मनीस असतात. मला ताचो त्रास समजता. हा जे तरेची पॅलेटिव्ह केअर घेता ते पद्धतीची सेवा गोयच्या सामान्य दुयेंतींक मेळची म्हणून हो उपक्रम सुरू केला असे श्री राणे हांणी मुखार म्हटला. पेडण्याची फुडल्या 20 वर्सांची गरज पुराय करपी हॉस्पिटल जाय. दुयें हॉस्पिटला खातीर गरजेची यंत्रणा, मनीसबळ, डॉक्टर, तज्ञ आणि हेर गजाली मेळ्ळे उपरांत आम्ही ते ताब्यात घेतले असे मंत्री राणे हांणी मुखार सांगले.
युरिकार डिफिडेन्सिटी फाउंडेशन आणि तेव्हा फार्मास्युटिकल्स आम्ही सगळ्यां बरोबर आम्ही टायप केले असा. प्रत्येक पीएचसीसीन पॅलेटिव्ह बेड्स असलेले आम्ही आमचा स्केल ॲट द गोवा लेवल. तुमका खबर हा जाणटे लोक ज्यांना घरा असतात दुयेंस असलेले लोकांचे हांव उलयता त्यांना त्यांना केअर योग्य तरेचे केअर जाऊ. देशान गोवा पहिले राज्य असलेले की या तरेचे पॅलेटिव्ह केअर पॉलिसी आणि या तरेचे सिस्टम आम्ही जाग्यार घालतो.
सेतू सेंटर फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड फॅमिली गायडन्स आणि स्टेट कमिशन फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांच्या सहकार्यान आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टान आयोजित समावेशक कार्यस्थळामध्ये विविधतेच्या शक्तीचो वापर करून नवक्रम आणि विकासाक चालना दिवप ह्या विषयावेल्या पर्पल प्रगती सेमिनाराचे उक्तावण येरादारी मंत्री माविन गुदिनो हांणी आयज केले. राष्ट्रीय धोरण एनईपी खाला कुशळटाय आधारित शिक्षणाचे दिखेन महत्वाची उडी मारून बोरीच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात फोंड्यातल्या 20 चलयांनी कुशळटाय विकास आणि उद्योजक मंत्रालय भारत सरकारच्या कौशल्य भारताच्या उपक्रमातल्या जनशिक्षण संस्था परवरी हांणी आयोजित केल्लो 240 वरांचो ब्युटी केअर असिस्टंट अभ्यासक्रम यशस्वीपणान पुराय केलो. हो अभ्यासक्रम वेव्हारीक प्रशिक्षण आणि तोंडी परीक्षा चाचण्यांचो मेळ असा जो विद्यार्थ्यांक सोबीतकायेची ओळख, कामाच्या सुवातेर तयारी, कातीची जतनाय, केंस काढपाची सेवा, मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर मेकअप, केंस घालप, मेहंदी डिझायन आणि अशी बाजारपेठां खातीर कुशळटाय दिता. कुशळटाय आधारित शिक्षणाच्या एनईपीच्या दृष्टिकोना प्रमाण ब्युटी केअर असिस्टंट कार्यावळ विद्यार्थ्यांक स्वतःच्या रोजगाराच्यो संधी सोदून काढपाक आणि कुशळ कामगार बळ तयार घेवपाक सशक्त करता अशें प्राचार्य डॉ पेडणेकर हांणी सांगले. अभ्यासक्रम समन्वयक गायत्री बेहरे आनी फ्लॉरेसिया सौजा हांणी ह्या अभ्यासक्रमांत भुरग्यांक मार्गदर्शन केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी.
पुरी हांगा स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या मार्गदर्शक कक्षान मानसीक भलायकी हो एक सार्वत्रिक हक्क, संकश्टाच्या काळान आमची वाटून घेतिल्ली जापसालदारकी या विशयाचेर आयज संवसारीक मानसीक भलायकी दीस मनयलो. मानसीक बरेपणाचे म्हत्व आनी संकश्टाच्या काळान मानसीक भलायकी सांबळप ही सगळ्यांची वाटून घेतिल्ली जापसालदारकी आसा हाचेर भर दिवप हो ह्या कार्यावळीचो हेत आशिल्लो. विद्यार्थ्यांच्या मानसीक बरेपणा खातीर मार्गदर्शक कक्षान दिल्ल्या सहकार्य सहानुभूती आनी वाटेकारपणाचे म्हत्व सांगले. प्राचार्य अच्युत पेडणेकार हांणी ह्या वेळार उलोवप केले. संकश्टाच्या वा तणावाच्या वेळार लक्ष दिवपी आनी आदार दिवप दरेकल्यान दुसऱ्याक मजत करपाक कशें योगदान दिवं शकता हाचेर तांणी भर दिलो. हाचो एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी मानसीक भलायकेची जागृताय आनी सहानुभूती आनी संवादांतल्यान आव्हानांक तोंड दिवपी व्यक्तींक आदार दिवपाचे म्हत्व हाचेर लक्ष केंद्रीत करून एक कृतीचे नाटक सादर केले. विद्यार्थ्यांनी बरे जेवण बरो मूळ नावाचो एक उपक्रम आयोजित केलो. तातूंत बऱ्या पोशणाचो आनी सकारात्मक मानसीक भलायके मदलो संबंध दाखोवपी 8 खाणा जेवणांचे स्टॉल आशिल्ले. वेरे वामुर्ले हांगा प्रभुनगर फोंडेच्या आदर्श फाउंडेशनान केक तयार करपाचे शिबीर आयोजित केल्ले. सुमार 70 बायलांक ह्या शिबिराचो फायदो झालो. दिसभर चलपी ह्या शिबिराचे मार्गदर्शक शिक्षक अमिताभ पै हांणी केले. दिवली पेटोवन कार्यावळीचे उक्तावण झाले. मुखेल सोयरे म्हणून वेरे खामुर्ले, सरपंच शोभा पिर्णी आनी आदर्श तोरसकार हे कार्यावळीक सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. आदर्श सेवा फाउंडेशन बायलांक सशक्त करपा खातीर जायते उपक्रम चलयता आनी फुडाराकूय बायलां खातीर अशे खाशेले उपक्रम चालीक लायतले अशें फाउंडेशनचे आदर्श तोरसकर हांणी सांगले. उक्तावणाच्या निमतान उलयतना सरपंच शोभा पिर्णी हांणी आदर्श सेवा फाउंडेशन सदांच बायलां खातीर वेगवेगळे उपक्रम चालीक लायता अशें सांगले. दक्षीण गोंयांत उदका पुरवण करपी शेळपे सांगे हांगासावन दक्षीण गोंयांत उदका पुरवण करपी पायपलायन आनी उदक शुद्धीकरण प्रकल्पाचे दुरुस्तीचे काम सोमारा 13 ऑक्टोबरा हातांत घेतले. त्या दिसा त्या खातीर सकाळी 9 ते 5 मजगतीं उदका पुरवण प्रकल्प बंद दवरतले. हाका लागून 13 आनी 14 ऑक्टोबराक सांगे, कुडचडे, केपे, सावर्डे, कुडतरी, कुंकळी, वेळ्ळी, बाणावली, मडगांव, फातोडा, नावेली, नुवें, कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आनी मुरगांव मतदारसंघांनी उदका पुरवण मर्यादीत आसतली अशी माहिती उदका खात्यान दिल्या. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचक पदा खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो. गोंय रान उदरगत महामंडळ लिमिटेड आनी राज्यातल्या GFDC अधिकार वाठारांत येवपी वेगवेगळ्या काजू रानांतले काजू आनी मुट्टे एकठांय करपाक कामाची पावणी घेवपा खातीर व्यक्ती आनी आप मजत गटांकडेन अर्ज आपयल्यात. ह्या खातीर 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर मेरेन मुजत आसा. ही पावणी घेवपाची प्रक्रिया शेलार काकडोर काणकोण हांगाच्या GFDC रेंज कार्यालयांत जातली. गोवा ज्युडो असोसिएशन आनी भारतीय ज्युडो महासंघ हांच्या जोड पालवान देशातल्या नामनेच्या ज्युडो खेळगड्यांचे उपस्थितीत राष्ट्रीय ब्लॅक बेल्ट शिबीर आनी NDIC परीक्षा पश्चिम विभाग फाल्यां 11 ते 17 ऑक्टोबर ह्या काळान म्हापशेच्या पेडे खेळा संकुलान बॅडमिंटन सभाघरांत जातली. हवामान. आयज फांतोडेर राज्यातल्या पेडणे वाठारांत घोग्यांनी पावस पडलो. सध्या राज्यान ग्रीन अलर्ट जारी केला. पणजेन चडांचं तापमान 32.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 24.9 डिग्री सेल्सियस जाल्यार मुरगांवां 30.8 डिग्री सेल्सियस आनी 25.0 डिग्री तापमान नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हा इस्पितळांत येत्या काही दिसांत दोतोर आणि नर्सींची भरती करतले असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे यांनी आज सांगले. गंभीर दुयेंसां आशिल्ले दुयेंती विशेष काळजीची गरज असता राज्यातल्या दरेक हॉस्पिटलांत अशी सुविधा दिवपाक येत्न सुरू आशिल्ल्याचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टान आयोजित पर्पल प्रगती सेमिनाराचे उक्तावण येरादारी मंत्री माविन गुदिन्हो हांच्या हस्तुकी आज जाले. आणि बोरी हांगा आज स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात संसारीक मानसीक भलायकी दीस ची कार्यावळ झाली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.